नमस्कार, मी अमित करकरे. विवेकी कट्टाच्या अंतरीचा ज्ञानदिवा या सदरामध्ये तुमचं स्वागत करतो. या सेगमेंटमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटत असतो की जे आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्या कामामधून ते आपल्याला विवेकी विचार शिकवू शकतात. आजचे आपले गेस्ट आहेत रामचंद्र वाघमारे, हे सोलापूरला असतात आणि त्यांच्या संस्थेमार्फत ते व्यसनमुक्ती आणि इतर अजून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताना त्यांनी दाखवलेली जी हिंमत आहे, जे विचार आहेत आणि त्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो आपल्या प्रत्येकाने शिकण्यासारखा आहे असं मला वाटतं. चला भेटूया रामचंद्रला. पहिल्यांदाच मी फोनवरनं कोणाची तरी मुलाखत घेतोय आणि रामचंद्र वाघमारे, जे सारथी यूथ फाउंडेशनचं काम करतात सोलापूरमध्ये, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारतोय. तर नमस्कार रामचंद्र, विवेकी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे.
नमस्कार सर.
साधारण सारथी संस्थेबद्दल तुमच्या थोडीशी माहिती देता का, कधीपासून तुमचं काम सुरू झालं आणि काय काय कशा कशामध्ये तुमचं काम चालतं?
सारथी यूथ फाउंडेशन ही जी सामाजिक संस्था आहे, या संस्थेचा प्रवास जर पाहिला आपण तर सुरुवात आमच्या महाविद्यालयीन जीवनापासून होते. समाज कार्याचं शिक्षण आम्ही घेत होतो, सर्व मित्रमंडळी एकत्र होतो, एकमेकांच्या घरच्यांच्या अनुभवांविषयी, समाजातल्या अनुभवांविषयी बऱ्याचशा गोष्टींचं शेअरिंग झालं आणि लक्षात आलं की आम्ही जे मित्रमंडळी सर्वजण जे आहोत तर ते अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत इथपर्यंत शिक्षणापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि मग कुठेतरी ती एक जाणीव निर्माण झाली की आपल्यासारखे युवक इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना इतक्या कठीण परिस्थितीतून पुढे यावं लागलं. थोडीशी चर्चा आणखीन पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की जे जुने मित्र परिवार होते तर ते जुने मित्र परिवार त्यांच्यामध्ये क्षमता असून देखील त्यांना या परिस्थितीशी दोन हात करून पुढे येता आलं नाही, त्यामुळे ते मागे राहिले आणि आपण मात्र पुढे आलो. आणि मग कुठेतरी जाणीव वाटली की नाही, आपण अशा या युवकांसाठी, अशा या मागे पडलेल्या तरुणांसाठी आपण कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. युवकांना पुढे आणण्यासाठी, त्यांच्या अडचणींवरती पर्याय देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी म्हणून एका संस्थेची संकल्पना आम्ही पुढे घेतली. मग आम्ही याचाही विचार केला की आपण जर सामाजिक संस्था म्हणून जर हे काम सुरू करतो आहोत तर आपलं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपलं काम थांबलं नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. स्वतःच्या पॉकेट मनी मधून संस्थेची नोंदणी केली आणि पुढे काम सुरू केलं 2010 मध्ये.
साधारण काय काय विषयात काम केलं जात?
सारथीचं काम मेन हे युवकांसोबत चालतं. युवक बदलला तर समाज परिवर्तन होऊ शकतं. तर यामध्ये आम्ही सुरुवातीला काय केलं की युवकांमध्ये असणाऱ्या साधारणपणे अडचणी कोणकोणत्या आहेत त्याचा अभ्यास केला. त्या काळामध्ये म्हणजे 2010 ची परिस्थिती अशी होती, एचआयव्ही एड्सचा प्रसार त्यावेळेला भरपूर वेगाने होत होता. आणि मग त्यावेळेला त्याच्या बाबतीमधले गैरसमज इतके होते की या विषयावर ते काम करणं खूप कठीण होत. आणि मग तशाही परिस्थितीमध्ये मला आठवतं की ते पहिलं सत्र एचआयव्हीच्या बाबतीमधलं मी अभ्यास करून पहिलं सत्र दिलं होतं. म्हणजे आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नसताना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करायचो, वेगवेगळ्या एक्सपर्टींची मदत घ्यायचो आणि त्यातून तो अभ्यास आपण स्वतः आधी समजून घ्यायचा आणि मग इतरांपर्यंत पोहोचवायचो. आणि ज्याला नाव दिलं आम्ही प्रेरणा प्रकल्प. मग पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की फक्त आता या विषयावरती नाही काम करून चालणार, तर ह्याच्यासोबत आणखीन काहीतरी काम व्हायला पाहिजे. कारण जी मुलं मागे राहिली होती तो विषय सोडून चालणार नव्हता. मग ह्या मुलांमध्ये मागे राहण्याची कारण काय होती की त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे तर त्याची काही उणीव होत्या. मग ह्या युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो, यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आपण काय करू शकतो, हा अभ्यास सुरू झाला. आणि मग त्यातून आम्ही कौशल्य विकास प्रकल्प सुरू केला. पण एक वेळ अशी आली की 2013 मध्ये आमचे जे मित्र जे सुरुवातीला व्यसन करणार नाही असं आमच्या सोबत सांगत होते, तेच मित्र आज छोट्या छोट्या व्यसनांमध्ये आहारी जाताना दिसल्या. मग पुन्हा लक्षात आलं की नाही, आपण ह्या व्यसनाला सुद्धा सोडून चालणार नाही, या विषयावर देखील आपल्याला काम करावं लागेल. कारण व्यसन लागण्याच्या आधीच जर आपण केलं, म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना की प्रतिबंध हा कुठेही कुठल्याही पुढच्या मोठ्या अनर्थासाठी एक पायाबंद असू शकतो, त्याला थांबवू शकतो.
बरोबर.
तर ह्या प्रतिबंधात्मकच कामाला आपण सुरुवात करायला पाहिजे हे लक्षात घेऊन आम्ही 2013 मध्ये व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये सुरुवात केली. मग सुरुवातीला हे काम करताना आम्ही टेलिफोनिक सर्व्हिस सुरू केली. जेव्हा प्रत्यक्ष काम करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की व्यसनांचे प्रकार भरपूर आहेत. व्यसनांवरती काम करताना एकाच विषयावरती काम करणं गरजेचं आहे. जास्त विषय जर आपण घेतले तर आपल्यालाही ह्याच्यावरती काम करणं अवघड जाणार आहे, कारण समाजामध्ये दारू, सिगारेट, गुटखा, मावा, तंबाखू, अफू, चरस, चिलीम, अगदी ब्रेडला विक्स लावणं वगैरे असे प्रकार आहे, आयोडेक्सचा प्रकार आहे, व्हाइटनर स्मोकर आहेत. हे सगळे प्रकार समोर आले म्हटलं सगळ्याच विषयावरती काम करणं शक्य नाही.
बरोबर.
मग ह्या सगळ्या व्यसनांचा मूळ पाया कुठं आहे किंवा पहिलं व्यसन जास्तीत जास्त कोणतं केलं जातं.
बरोबर.
याचा अभ्यास केल्यानंतर तंबाखू हे समोर आलं.
खरंय.
आणि मग आम्ही 2014 मध्ये तंबाखू व्यसन मुक्ती ह्या विषयाला स्पेसिफिकली कामाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आम्ही अनुभवानुसार वेगवेगळे बदल करत गेलो. आज या तंबाखू व्यसन मुक्ती या प्रकल्पाचा जर विचार केला तर या प्रकल्पामध्ये अनेक उपक्रम आमचे जोडले गेलेत. आज आम्ही टेलिफोनिक सर्व्हिस पण देतो, फेस टू फेस काउन्सिलिंग पण करतोय, त्याचबरोबरीने आम्ही शाळा, महाविद्यालय आणि समुदाय स्तरावरती आम्ही जनजागृतीची सत्र आयोजित करतो. वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करायचा प्रयत्न करतो. यासोबत आम्ही ज्या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी आपण आरोग्य तपासणी शिबिर, मग त्याच्यातून मुख तपासणी शिबिराला सुरुवात केली, जेणेकरून जे ऍडिक्टेड व्यक्ती आहेत त्यांच्या मुखाची स्थिती आपल्याला समजू शकेल, ज्यांना कॅन्सरचे सिमटम्स आहेत त्यांना ट्रीटमेंटला पुढे आपल्याला रेफर करता येऊ शकेल. हे सगळं काम करताना एक गोष्ट आणखीन समोर आली, ती म्हणजे सोलापूरमध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी विडी कामगार वसाहत आहे.
बर.
आणि ही विडी कामगार वसाहत आहे, या विडी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या ज्या महिला आहेत या महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ बनवत असताना यांना सुद्धा धोका खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग त्यातून लक्षात आलं की आपण यामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आता विडीच्या धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला यांना रोजगार त्या विडीच्या माध्यमातून मिळतो, यांना जर आपण ते काम करू नका असं म्हटलं तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल.
बरोबर.
हा सगळा विचार लक्षात घेऊन मग आम्ही त्यांना टाटा इन्स्टिट्यूट बरोबर आम्ही एक सर्व्हे केला की या महिलांना नेमकं काय काय त्यांचा अनुभव आहे, त्यांना या व्यवसायामध्ये किती रुची आहे किंवा या व्यवसाय व्यतिरिक्त दुसरा काय पर्याय त्यांनी विचारात घेतलाय का. कारण तंबाखू व्यसन मुक्तीच्या संदर्भामध्ये जो कोटपा कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी केल्यानंतर काही वेगळे अनुभव सोलापूरमध्ये आले होते. त्याच्यामध्ये काही महिलांनी आत्महत्येचे प्रयत्न केले, काही लोकांनी आत्महत्या केल्या. पण मग जर पुढे सर याची स्ट्रॉंगली अंमलबजावणी जर झाली तर या महिलांना पुढे कुठला स्कोप मिळणार नाही, त्यांच्या हाताचं काम बंद होईल, हाताचं काम बंद झालं तर ह्या पुन्हा बेरोजगार होतील. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही मागील वर्षी या महिलांसाठी पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी व्यवसाय म्हणून शिवण क्लास आम्ही सुरू केलेले आहेत, ज्या माध्यमातून त्या महिलांना शिवण क्लासचं मोफत आम्ही प्रशिक्षण देतो. ज्याच्या माध्यमातून आम्ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट जो डिपार्टमेंट आहे त्यांचा ऑथोराइज सर्टिफिकेशन आपण त्यांना देतो, तो कोर्स आपण त्यांना देतोय आणि त्या माध्यमातून यांना उभा करण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे प्रकल्पांचे म्हणजे सारथीचे मेन तीन प्रकल्प, एक प्रेरणा प्रकल्प, दुसरा व्यसन मुक्ती प्रकल्प आणि तिसरा कौशल्य विकास प्रकल्प. ह्या सगळ्या प्रकल्पांसोबतच समाजातल्या अनेक गरजू घटकांपर्यंत आपण सारथी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ज्याच्यामध्ये सारथीचा एक विशेष उपक्रम असतो, प्रत्येक दिवाळीमध्ये सारथी गरजू लोकांसोबत दिवाळी साजरी करते. मग त्यामध्ये सोलापूरमध्ये जी कुष्ठरुग्ण वसाहत आहे, बेघर लोक आहे, ऊसतोड कामगार आहे, बाल कामगार आहेत किंवा विधवा जे महिला आहेत त्यांची कुटुंब असतील किंवा एखाद्याच्या घरामध्ये यावर्षी कोणीतरी मृत झालंय ज्यामुळे त्याने दिवाळी नाही साजरी करू शकत आहे, तर अशा कुटुंबांसोबत सारथी दिवाळी साजरी करते, त्यांना फराळाचं वाटप करते आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा सारथी मागे नाही आहे. जसं आपण आपलं सुद्धा योगदान या आपत्कालीन मदतीमध्ये खूप मोठं लाभलेलं होतं, ज्यामध्ये मग कोरोनाजन्य परिस्थिती असेल किंवा याआधी सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थिती असेल किंवा यापूर्वी अनेक आपत्ती ज्या आलेल्या आहेत त्या आपत्ती कालामधीमध्ये सारथी मदतीसाठी नेहमीच पुढे येत असते. मग ते औषधांच्या स्वरूपामध्ये असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, धान्य वाटपाच्या स्वरूपात असेल, अगदी वस्तू वाटपांच्या स्वरूपात असेल, अगदी अशा पद्धतीनं आपण सेवा त्यांना देत असतो. याचबरोबरीने जसं जे गरजू एखादा पेशंट असेल ज्यांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसतील तर आपण त्यांना वैद्यकीय मदत अगदी खूप मोठी नाही पण अगदी थोडंफार औषध खरेदी करण्यासाठी असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलला जाण्यासाठी असेल किंवा आपले रेफरन्स त्यांना आपण देणं, अशा पद्धतीची मदत आपण करतो. काही मुलं असे आहेत की ज्यांना शैक्षणिक मदतीची गरज असते, म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी पैसेच नाही आहेत किंवा स्कूल पास साठी पैसेच नाही आहेत, तर अशा मुलांसाठी आपण शैक्षणिक मदत उभा करून दिलेली आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून म्हणजे जसं जशी परिस्थिती समोर येते त्या त्या वेळेला त्या वर्तमान स्थितीचा अंदाज घेऊन त्या त्या पद्धतीने सारथी नेहमीच अग्रस्थानी असते की ज्याच्यामध्ये मदतीच्या बाबतीमध्ये. तर आतापर्यंत जर आढावा जर घेतला तर 2010 ते 2022 पर्यंतचा जर आढावा घेतला तर सारथीने आतापर्यंत जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे.
अरे वा वा,
अगदी अगदी अगदी. या आपत्ती काळामध्ये याही गोष्टींचा आम्ही अनुभव घेतला की आम्ही घरामध्ये बसून होतो परंतु आमची मदत मात्र गरजूंपर्यंत पोहोचत होती.
बरोबर.
अगदी या कालावधीमध्ये बऱ्याचशा दानशूर व्यक्तीने मदतीचे हात पुढे केले. त्यावेळेला आम्ही सुरुवातीचं जो पहिलं लॉकडाऊन लागलं होतं त्यावेळेस तर धान्य पुरवठा नव्हता, कित्येक लोकांचे आम्हाला फोटो यायचे, सर घरामध्ये खायला अन्न नाहीये, रिकामे डबे दाखवायचे. तर अशा वेळेला आम्ही त्यांना असं सांगायचो की जवळचा किराणा शॉप असेल त्या किराणा शॉप मध्ये तुम्ही पोहोचा, त्या दुकानदाराला फक्त विचारा की तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे का. तर ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे त्यांनी म्हटल्यानंतर मग त्यांना आम्ही फोन लावून द्यायला लावायचो आणि मग त्यांना डायरेक्टली आम्ही फोन करून आम्ही आमची किट आम्ही ठरवलेलं होतं की या या पद्धतीने रेशन किट त्यांना तुम्ही द्या आणि तुमचं बिल किती होत आहे ते आम्हाला लगेच बिल बुक वरती तयार करून आम्हाला फोटो पाठवा, दुसऱ्या क्षणाला तुमची पेमेंट होईल आणि मग तुम्ही त्यांना मदत द्या.
अरे वा.
सो अशा पद्धतीनं देखील म्हणजे प्रत्यक्ष आता आम्हालाही माहित नाही की आम्ही कोणाला मदत केली आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला माहित नाही की आपण कोणाची मदत घेतली आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मदतीचा हात या आपत्ती काळामध्ये आम्हाला देता आला तो आमच्यासाठी खरं तर एक भाग्य म्हणेन आम्ही की ते एक सेवा करता आली, क्षण होता जिथे एकमेकांना खरंतर मदतीचा हात पुढे करण्याचा.
खरंय खरंय.
अगदी आमच्याच काही टीम मधल्या व्यक्तींचे अनुभव असे होते की त्यांना घरामध्ये त्यांच्या अन्न नव्हतं पण त्यांनी दुसऱ्यांना अन्न देण्यासाठी पुढे तयार होते.
पण हे करताना ऑब्विसली बरे वाईट अनुभव येत असतील, तर एखादा त्यातला एक थोडक्यात शेअर करता येईल.
अगदी अगदी. खूप सारे असे अनुभव आहेत पण आपण म्हणतो ना की नेहमीच आपण एखाद्या गोष्टींमध्ये एक सकारात्मकता जर पाहिली तर घडणारी घटना सुद्धा सकारात्मकच असते. तर एक अनुभव मी जस्ट शेअर करेन. एका महाविद्यालयामध्ये तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यासाठी मला इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि त्यांचं राष्ट्रीय सेवा योजनेचं श्रम संस्कार शिबिर चालू होतं एका गावामध्ये. आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून त्यावेळेस आम्हाला आमंत्रित केलं होतं. व्याख्यान सुरू होतं, गावातली सगळी गावकरी मंडळी, छोटंसंच गाव होतं, सगळी गावकरी मंडळी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर उपस्थित होती, लक्षपूर्वक ऐकत होती. आम्ही स्लाइडच्या माध्यमातून त्यांना सर्व गोष्टी दाखवत होतो की तंबाखू व्यसन काय आहे, ते किती घातक आहे, ग्रामीण भागामध्ये असणारे गैरसमजुती कशा असतात तंबाखूच्या. ते सगळं सत्र चालू होतं, साधारणपणे एक तासाभराचं माझं सत्र चालू होतं. ते स्लाइडच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ते सत्र दाखवत होतो आम्ही. आणि माझ्या शेजारीच एक बसलेला एक व्यक्ती होता, म्हणजे अगदी समोर ऑडियन्स मध्ये बसलेला व्यक्ती होता आणि मग तो थोडस ड्रिंक पण केलेला होता आणि तो अगदी इतकं लक्षपूर्वक ऐकत होता की माझं लक्ष त्याच्याकडे नव्हतं की तो एवढं मला लक्षपूर्वक ऐकतोय. माझं सत्र ऑलमोस्ट संपायची वेळ आली होती आणि त्याने त्याच्या खिशामधील तंबाखूची पुडी, सुन्याची डबी माझ्या पायाकडे फेकली आणि तो उठून निघून गेला. त्यानंतर त्याच गावचे सरपंच, जेव्हा आपण म्हणतो ना सत्कार सोहळा वगैरे असतो कार्यक्रम संपल्यानंतर, तो चालू होता आणि त्यावेळेला त्यांनी माझ्याजवळ येऊन सांगितलं, सर आमच्या गावातला अट्टल व्यसनी हा व्यक्ती आहे. त्याला जाऊन आम्ही विचारलं की त्या पाहुण्यांकडे, आपल्या गावामध्ये आलेल्या त्या पाहुण्यांच्या व्यक्तीमध्ये तो असं का केलं, अशी कृती का केली. त्यावेळेला त्या व्यक्तीनं दिलेला अभिप्राय हा माझ्यासाठी आयुष्यभरासाठीची शिदोरी आहे. कारण त्याची प्रतिक्रिया अशी होती की त्या सरांनी सांगितलेला एक ना एक शब्द मला पटलेला आहे आणि तो शब्द माझ्यासाठीच आहे. मी व्यसन करतो, मला पुढे दुष्परिणाम भोगावे लागतील, मला खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी त्यांच्या पायाकडे माझ्या खिशातली तंबाखू आणि चुन्याची डबी टाकली, आजपासून माझं तंबाखूचं व्यसन बंद.
वा वा.
तर मला असं वाटतं की माझ्यासाठी ती मिळालेली अमूल्य पोचपावती होती.
खरंय खरंय, अगदी खरंय.
आणि यामधून मग तिथून मलाही प्रेरणा मिळाली की आपण जे काम करतोय ते खरंच उल्लेखनीय आहे, समाजाच्या गरजेचा आहे.
गरजेचा आहे खरं आहे.
आपण जे मार्ग निवडलेला आहे तो चुकीचा नाही, तो अगदी परिस्थितीला योग्य आहे. आणि मग तिथून आम्ही कामामध्ये उभारी घेतली आणि तिथून मग आम्ही टीए मीटिंग ही संकल्पना आमच्याकडे राबवली.
बर बर.
मग आम्ही ह्या मीटिंगच्या सुरुवातीला काय करतो की ज्या व्यक्ती पूर्वी व्यसन करत होत्या, सारथीच्या माध्यमातून त्यांनी व्यसन मुक्त झाले अशा अनुभवी व्यक्तींचे अनुभव कथा सुरुवातीला आम्ही त्यांना ऐकायला देतो, त्यांना अनुभव शेअर करायला लावतो. इतरांना त्याच्यातून प्रेरणा मिळते की त्या व्यक्तीचं व्यसन सुटू शकतं तर माझं का नाही सुटणार.
बरोबर आहे. आपला जो विवेकी कट्टा आहे ना, तर त्याच्यावर आपण शक्यतो विवेकी विचाराबद्दल बोलत असतो. विवेकी विचार म्हणजे काय? तर आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये जे काही नकारात्मक भावना येतात त्याला एखादी व्यक्ती कशी तोंड देते त्या संदर्भातला विचार, हा या माझ्या पॉडकास्टचा मेन गाभा आहे. तर तुमच्या बाबतीतला एक प्रश्न माझा असा आहे की सो तुम्हालाही असे 100% असे अनुभव येत असतील की आपण कितीही प्रयत्न केला, त्या पेशंटनी जरी कितीही प्रयत्न केला, तरी पण काही वेळा असं होतं की तो पुन्हा त्या व्यसनाकडे ओढला जातो, पुन्हा त्या व्यसनाच्या आहारी जातो. त्याला तुम्ही कसं सामोरं जाता? म्हणजे तुम्ही स्वतःला काय सांगता की जेणेकरून अपयशाला तोंड देता येईल अशा प्रकारच्या?
एक थोडीशी माझी स्टोरी सर सुरुवातीला शेअर करेन.
म्हणजे
मला असं वाटतं की त्यातून खरी तर एक प्रेरणा खूप वेगळ्या पद्धतीने मला स्वतःला मिळते. मी अशा कुटुंबातून आहे की जिथं माझ्या कुटुंबामध्येच व्यसनाचा भडीमार होता. माझे वडील अट्टल व्यसनी होते आणि त्यांच्या व्यसनाला त्रासूनच ऍक्च्युली मी गाव सोडून पुढे शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी मी शिक्षण माझं पूर्ण केलं. आणि अगदी त्या सगळ्या अनुभवातूनच असं ठरवलं की नाही, आपलं आयुष्य हे सामाजिक क्षेत्रासाठी असायला पाहिजे आणि सामाजिक विषयावरच आपण काम करायचं. आणि त्या विचारानेच पुढे वाटचाल करत होतो. आयुष्यामध्ये कधीच काही नाही मिळालं सर. म्हणजे अगदी घरामध्ये आम्ही जास्त मोठी संख्या होती, आमची 4 बहिणी, आम्ही 2 भावंड, आई वडील, आजी आजोबा, असं एकत्र मोठं कुटुंब. त्यामुळं आपल्याला माहिती आहे ज्या घरामध्ये लोकसंख्या जास्त तिथं नेहमीच एखाद्या चित्र कुचुंबना होत असते की मी कसं मागू, कारण घरामध्ये एवढं सगळं अडचणी आहे तर आपण कुठला हट्ट कसा करायचा. त्यामुळं अगदी दुसऱ्यांचे मागून कपडे वापरलेला एक मुलगा आणि अगदी मिळेल त्या परिस्थितीमधून स्वतःला पुढे सावरत पुढे पुढे जाणारा मुलगा. त्यामुळं जे मिळतं त्याच्यामध्ये निराशा येण्यापेक्षा जे आहे ह्या गोष्टीमधला आनंद कसा उपभोगायचा हे स्वतःला खुणगाड बांधलेली. कारण जे नाही मिळालं त्याची खंत बाळगण्यापेक्षा जे आहे त्या गोष्टीचा जर आनंद आपण उपभोगत गेलो तर आपल्याला त्याची ज्या इतर गोष्टींची जी काही जळ आहे तर ती बसत नाही.
बरोबर.
हीच गोष्ट मी कुठेतरी लागू करतो या अशिलांबरोबर, क्लायंट बरोबर डील करताना. मी एखादी गोष्ट एकदा सांगितली म्हणजे जादूच्या कांडीसारखं लगेच त्याच्यात बदल होणार आहे असं नाहीये ना. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीचं वर्तन, प्रत्येक व्यक्तीची विचारधारा ही वेगवेगळी असू शकते. मी आज एक मुद्दा सांगितला म्हणजे तो लगेच त्याला रुचेल, तो पटेल असं नाहीये. तर कदाचित त्याला तो मुद्दा नाही पटला तर तो माझ्यासाठी एक नवीन एक संधी देतोय ना, की मी दुसरा एक मुद्दा त्याच्या समोर मांडायला हवा. मी त्याला दुसरा नाही तर तिसरा पर्याय द्यायला हवा.
बरोबर.
म्हणजे जेणेकरून काय की त्यांना लक्षात यायला हवं की माझ्याकडे एक पर्याय नाही, माझ्याकडे असंख्य पर्याय आहेत आणि त्या पर्यायापैकी मी एक निवडायचंय.
बरोबर आहे.
तर त्यामुळं मी जर निराश झालो तर समोरचा निराश होऊ शकतो. माझ्या या समुपदेशनामधला एक मी सूत्र ठरवलेला आहे, एक व्यक्ती एक आयुष्य. मी जर त्या व्यक्तीला जर म्हटलं की माझ्याकडून तुला समुपदेशन होणार नाही, माझ्याकडून मी तुला पुढे गाईड करू शकणार नाही, तर कदाचित तो व्यक्ती इथून गेल्यानंतर तो दुसऱ्याकडे नाहीच गेला आणि दुसरा पर्याय नाहीच निवडला, तर त्याचं आयुष्य जर त्यानं संपवलं त्याला जबाबदार आपण राहू शकतो ना. आपण आपल्या आयुष्यासाठी कसा विचार करू. त्यापेक्षाही जर आपण असं केलं की आपल्याकडे जेवढे असणारे पर्याय आहेत ते आपण त्याच्या समोर मांडूया. प्रत्येक अशील वेगळा आहे, प्रत्येक क्लायंट वेगळा आहे, प्रत्येक क्लायंटला तुम्ही दिलेला पर्याय लगेच लागू पडेल असं नाही. पर्याय आपल्याला शोधता आला पाहिजे, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला एक मुद्दा त्याला नाही लागला तर दुसरा मुद्दा कसा अजून देता येईल याच्यासाठीचा नवीन अभ्यासाची संधी आपण शोधत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण निराश होऊन मार्ग नाही निघत, आपण समोरच्या क्लायंटला सांगतो की व्यसन आहे, निराशेमुळे व्यसन करता तुम्ही, तर निराशा करू नका हे सांगण्याआधी ना आपण निराश न होता आपलं कर्तव्य बजावत राहणं हे आपलं काम आहे.
क्या बात,
असं मला वाटतं.
मस्त मस्त, वा वा. एक सांगू का रामचंद्र, मला ना असा आता अनुभव येतोय की मी ज्यांच्या ज्यांच्याशी गप्पा मारतोय ना, तर मला असं वाटतं की हा जो काही 10-15 मिनिटाचा मी टाईम लिमिट ठेवलं आहे ना, ते खरंच अत्यंत अपुरं आहे. त्याच्यामुळे म्हणजे पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की ही पुन्हा सुरुवातच झाली आहे आपल्या गप्पांची. पण अगदी स्पेसिफिक काही विषय घेऊन आपण पुन्हा आय थिंक बोलायला हवं. कदाचित आपण भेटूया एकदा, मला जर शक्य झालं तर मी सोलापूरला येतो कधीतरी, आणि भेटून आपण अजून एपिसोड करू आपण अजून, कारण हे एकतर कार्यही पोचायला हवंय आणि हे अनुभवही पोचायला हवे. कारण ना म्हणजे हे जे आत्ता तुम्ही जे सांगितलं ना, निराशा आणि त्याच्यावरचा आपली आशा आणि आपले पर्याय, हे मी मुद्दाम का प्रश्न विचारला, कारण तुमचं काम एका वेगळ्या ह्याच्यात आहे, पण अपयश हे प्रत्येक फील्डमध्ये येत असतं प्रत्येकाला. सो तुम्ही दिलेलं जे उत्तर आहे ते खरं म्हणजे प्रत्येक फील्डमधल्या प्रत्येक माणसाला लागू होतं. म्हणजे ते मला ॲज अ डॉक्टर म्हणून लागू होतं, एखाद्याला गायक म्हणून लागू होतं, त्याला समजा एखादं गाणं म्हणता नाही आलं तरी पुन्हा तेच आहे की त्याच्यातून उभारी कशी घ्यायची, त्याच्यातून बाहेर कसं यायचं हे कळणं, ह्याच्यासाठी ॲक्च्युली हा प्रश्न होता आणि तो मी युजली सगळ्यांना विचारतो. पण मला असं वाटतं की तुमच्याकडे खरंच खूप सांगणार काय, म्हणजे मला 10% पण तुमच्याबद्दल माहिती नव्हती असं मला आत्ता या गेल्या 20 मिनिटात कळलं. आणि मला उरलेले जे 90% आहेत ते अजून जाणून घ्यायचे आहेत, जेणेकरून समजा हे सगळं पोहोचलं अजून काही जास्ती लोकांपर्यंत, तर अजून हात तुमच्या तुम्हाला थोडेसे साथ द्यायला पुढे आले.
नक्कीच सर. आता खर तर म्हणजे आता हा बियॉन्ड मुलाखतीचा विषय बोलतोय की आत्ता सारथीला खरंच मदतीची गरज आहे.
बर बर.
कारण या कोरोना काळामध्ये अशी स्थिती झाली होती की जे डोनर मदतीसाठी हात पुढे करायचे त्याच लोकांना लिमिटेशन लागले, त्याच्यामुळे सारथीकडे जेवढी काही आतापर्यंत जी बचत होती तर ती वेगवेगळ्या माध्यमातून सारथीने वापरली. अगदी सारथीला जे मिळालेले पुरस्कार आहेत, पुरस्काराची रक्कम सारथीनी डायरेक्टली या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ती त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे आता खरं तर सारथीचं जे काम आहे तर ते पुढे वाढवण्यासाठी आता खरंच मदतीची गरज आहे. अगदी मी तर म्हणेन की आम्ही 1 रुपयापासून मदत स्वीकारायला तयार आहोत, इतकी परिस्थिती आता गरजेची आहे मदतीची.
नाही नाही नक्कीच, पण मला छान वाटलं तुमच्याशी बोलून.
येस
ओके, थँक्यू थँक्यू, खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद.
मित्रांनो, रामचंद्राचं काम खरंच खूप चांगलं चाललंय, पण त्यांना आत्ता गरज आहे फंड्सची, कारण कोविडमुळे त्यांचे बरेचसे फंड्स हे पूर्णपणे खाली गेलेले आहेत. सो ज्या ज्या प्रकारे आपल्याला त्यांना मदत करणं शक्य आहे, मग ते वैयक्तिक प्रकारे जाऊन मदत करणं असेल, पण ते कदाचित शक्य होणार नाही सोलापूरला, पण त्यांना उपयोगी असलेल्या वस्तू किंवा सरळ सरळ पैसे जर आपण त्यांना ट्रान्सफर केले, त्यांच्या संस्थेला ATGची मान्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्समध्ये पण बेनिफिट मिळेल. हे सगळं जेव्हा मी तो आवाहन करतोय त्याच्या आधी मी साधारण आत्तापर्यंत 9-1000 रुपये त्यांना गेल्या 1-1.5 वर्षामध्ये वेळोवेळी ट्रान्सफर केलेले आहेत, जसजसे मदत त्यांना लागेल त्या त्यावेळी. पण अगदी 100 रुपयेसुद्धा त्यांच्यासाठी मोलाचे आहेत, इथपर्यंत आता परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे प्लीज आपल्या महिन्यातल्या एखादा खर्च असतो की जो आपल्या टाळता येण्यासारखा असतो, आपण मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जातो तिथेसुद्धा आपलं काहीतरी एक बिल येत असतं, तर एखाद्या वेळी हॉटेलमध्ये न जाता त्याच्याऐवजी ते पैसे जर आपण रामचंद्राच्या संस्थेला पाठवले तर त्याचा समाजासाठी आणि काही युवकांसाठी खरंच खूप मोठा त्याचा फायदा होईल. रामचंद्राचा मोबाईल नंबर आहे 9096426241, 9096426241. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज टाकून किंवा फोन करून तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज बाकी सगळे डिटेल्स मी या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. प्लीज 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 रामचंद्राच्या कामामध्ये त्याला मदत करा आणि आपण सगळे मिळून कुठेतरी समाजातल्या काही गोष्टींमध्ये किंवा काही गोष्टींना बाजूला काढण्यासाठी मदत करूया. चलो, थँक्यू. Thank you.